आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यात 91.66% मतदान, दोनही टप्प्यात मिळून 92% अधिक मतदानाची नोंद। भारत न्यूझीलंड दरम्यानचा करार ऐतिहासिक असल्याचे न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्तोफर लक्सन यांचे गौरवोद्गार। महाराष्ट्राचं महत्वाकांक्षी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण जाहीर, 10,000 कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक, 1.5 लाख जणांना रोजगाराची अपेक्षा। आणि मध्य प्रदेशात रस्ते अपघातात 15 मजुरांचा मृत्यू, तर कर्नाटकात भिंत कोसळून 7 जण मृत्युमुखी। आता सविस्तर बातम्या। पश्चिम बंगाल विधानसभेच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात 142 मतदारसंघांमध्ये काल संध्याकाळी मतदानाची प्रक्रिया पार पडली। देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंतच्या सर्वाधिक मतदानाची नोंद पश्चिम बंगालमध्ये झाली आहे। पश्चिम बंगाल विधानसभेच्या दोन्ही टप्प्यांमधील मतदानाची सरासरी टक्केवारी 92.47% इतकी आहे। काल झालेल्या दुसऱ्या टप्प्यासाठी 91.66% मतदानाची नोंद झाली। यापूर्वी पश्चिम बंगालमध्ये मतदानाची सर्वाधिक नोंद 2011 विधानसभा निवडणुकांमध्ये 85% इतकी होती। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी निवडणूक आयुक्त डॉ एस एस संधू आणि डॉ विवेक जोशी यांच्यासह मतदानाचं बारकाईने लाईव्ह वेबकास्टिंगद्वारे परीक्षण केलं। पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी इथं पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी येत्या 4 मे रोजी होणार आहे। आसाममधील सर्व 126 जागा, केरळमधील 140 जागा आणि पुद्दुचेरीमधील 30 जागांसाठीचं मतदान या महिन्याच्या 9 तारखेला पार पडलं। तामिळनाडूतील सर्व 234 विधानसभा मतदारसंघांसाठी आणि पश्चिम बंगालमधील पहिल्या टप्प्यातील 16 जिल्ह्यातील 152 जागांचा समावेश असलेल्या भागात मतदानाची प्रक्रिया या महिन्याच्या 23 तारखेला पार पडली। तसंच कर्नाटकमधील बागलकोट आणि दावणगिरी दक्षिण, नागालँडमधील कोरिडांग, त्रिपुरातील धर्मनगर, महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी तसंच गुजरातमधील उमरेठ या विधानसभा मतदारसंघांमधील पोटनिवडणुकांची मतमोजणी देखील 4 तारखेला होणार आहे। विविध संस्थांकडून करण्यात आलेल्या मतदानोत्तर कल चाचण्यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार आसाममध्ये भाजपा पुन्हा सत्तेवर येईल, तर काँग्रेसला 26 ते 36 जागा मिळतील असा अंदाज आहे। पश्चिम बंगालमध्ये काही एक्झिट पोल्स भाजपाचा विजय होईल असा अंदाज वर्तवत आहेत, तर टीएमसीला एकंदर 120 ते 140 जागा मिळण्याची शक्यता आहे। केरळमध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेवर येण्याची शक्यता काही एक्झिट पोल्सनी वर्तवली आहे। तामिळनाडूमध्ये बहुतांश एक्झिट पोल्सच्या अंदाजानुसार डीएमकेच्या नेतृत्वाखालील आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल असा अंदाज आहे। उत्तर प्रदेशातल्या हरदोई जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 36.230 कोटी खर्चाच्या 594 किलोमीटर लांबीच्या ग्रीनफील्ड गंगा द्रुतगती महामार्गाचं उद्घाटन काल करण्यात आलं। हजारो वर्षांपासून गंगा नदी उत्तर प्रदेशची जीवनरेखा आहे, तसंच आता गंगा द्रुतगती महामार्गामुळे राज्याच्या विकासाची नवी जीवनरेखा ठरेल असं प्रतिपादन मोदी यांनी महामार्गाच्या उद्घाटनानंतर हरदोई इथं घेतलेल्या सभेत केलं। भारत आणि न्यूझीलंड दरम्यान झालेला मुक्त व्यापार करार ही अनेक वर्षांपासून मिळालेली ऐतिहासिक संधी असल्याचे गौरवोद्गार न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्तोफर लक्सन यांनी काढले आहेत। भारतीय बाजारपेठेची व्याप्ती आणि क्षमता लक्षणीय असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावर प्रसारित केलेल्या ध्वनीचित्रफितीत म्हटलं आहे। वैद्यकीय क्षेत्राने भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या मुक्त व्यापार कराराचं स्वागत केलं असल्याचं वैद्यकीय उपकरणांसाठीच्या निर्यात प्रोत्साहन परिषदेचे कार्यकारी संचालक प्रवीण कुमार मित्तल यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं। या मुक्त व्यापार करारामुळे भारतीय वैद्यकीय उपकरणांच्या निर्यातीला चालना देण्याची संधी प्राप्त झाली आहे असंही ते म्हणाले। महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण 2026 जाहीर करण्यात आलं। या महत्वाकांक्षी धोरणाद्वारे राज्यात 10,000 कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक करण्यात येणार असून यामुळे 1.5 लाख रोजगार संधीची निर्मिती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। राज्यभरात कृत्रिम बुद्धिमत्ता संधींचं संतुलन साधण्यासाठी 6 AI उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यात येणार असून त्याखेरीज 5 AI इनोव्हेशन सिटीजची स्थापना केली जाणार असल्याचं या विभागाचे मंत्री आशिष शेलार यांनी सांगितलं। सामाजिक समता आणि समरसता वर्षानिमित्त लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या प्रख्यात संस्थेत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासन स्थापनेचा महत्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला। या कायमस्वरूपी अध्यासनाच्या माध्यमातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने डॉक्टरेटसाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष उद्यापासून लेहमध्ये दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. हे पवित्र अवशेष भारतीय हवाई दलाच्या एका विशेष विमानानं काल लडाखमधल्या लेह इथं आणण्यात आले. उद्याच्या बुद्ध पौर्णिमेपासून ते 15 मे पर्यंत सामान्य नागरिकांना दर्शनासाठी हे अवशेष उपलब्ध असतील. लडाख पोलिसांनी या पवित्र अवशेषांना काल मानवंदना दिली, त्यानंतर त्यांच्या स्वागतानिमित्त विविध धार्मिक विधी पार पडले. भाविकांना दर्शन घेता यावं यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 2 दिवसांच्या लडाख दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांचं दर्शन घेणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. जम्मू तावी रेल्वे स्थानकावरून श्रीनगर कटरा वंदे भारत एक्सप्रेस सेवेला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आज हिरवा झेंडा दाखवण्यात येईल. सध्या श्रीनगर आणि श्री माता वैष्णवदेवी कटरा दरम्यानची ही गाडी आता जम्मू तावीपर्यंत धावणार आहे. ही गाडी 8 डब्यांऐवजी 20 डब्यांसह धावेल. या निर्णयामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा असून यामुळे पर्यटकांना श्रीनगर आणि आसपासच्या प्रेक्षणीय स्थळांना भेट देणं शक्य होईल. जम्मू आणि श्रीनगर यांच्या दरम्यानची नियमित रेल्वे सेवा शनिवारपासून सुरू होईल. ही गाडी मंगळवार वगळता आठवड्यातील 6 दिवस धावेल. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्या दरम्यान तणावाची परिस्थिती अद्यापही कायम आहे. इराणच्या बंदरांवर दीर्घकाळासाठी नौदल नाकेबंदी कायम ठेवण्यास तयार असल्याचे संकेत अमेरिकेनं काल पुन्हा एकदा दिले. तेहरानने अण्वस्त्र निर्मितीचा पाठपुरावा सुरू ठेवला तर कोणताही करार होणार नाही, असा इशारा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमावरील संदेशात दिला आहे. दोनही बाजूंकडून युद्धविराम आणि शांततेसाठी प्रलंबित असलेली चर्चेची फेरी आता दूरध्वनीवरून सुरू आहे. ताज्या घडामोडींनुसार इराणचा अणू कार्यक्रम कोणत्याही युद्धविराम कराराचा भाग असलाच पाहिजे, असा आग्रह अमेरिकेनं धरला आहे. तर दुसरीकडे कोणत्याही दबावाखाली वाटाघाटी होऊ शकत नाहीत, अशी भूमिका इराणनं घेतली आहे. दरम्यान इराणचा उच्च संवर्धित युरेनियमचा साठा इस्फहान इथं केंद्रात ठेवला असल्याचे संकेत संयुक्त राष्ट्रांच्या अणुऊर्जा देखरेख संस्थेच्या प्रमुखांनी काल दिले. यामुळे युरोप आणि आशियातील प्रशासन सतर्क झालं आहे. दरम्यान इराणचं चलन रियाल डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या सर्वाधिक नीचांकी पातळीवर घसरला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी दूरध्वनीवरून संवाद साधला आहे. झारखंडमध्ये पश्चिम सिंहभूम नजीक सारंडा जंगलात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक माओवादी ठार झाला. ठार झालेला इस्रायल पुर्ती या नावाचा माओवाद्यावर 1 लाख रुपयांचं बक्षीस होतं. कोब्रा 209 बटालियनसह सुरक्षा दलं गेल्या 2 दिवसांपासून रुतुगुटू, तुनबेदा आणि बोराई या भागात शोध मोहीम राबवत होते. या मोहिमेदरम्यान माओवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला सुरक्षा दलांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. चकमकीनंतर घटनास्थळावरून शस्त्रास्त्र आणि इतर संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आलं. विशिष्ट गुप्तचर माहितीच्या आधारे ही मोहीम हाती घेण्यात आल्याचं पोलीस अधीक्षक अमित रेणू यांनी सांगितलं. मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात काल रात्री मजुरांना घेऊन जाणारी एक पिकअप व्हॅन उलटल्यानं 15 मजुरांचा मृत्यू झाला तर 17 जण जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार बग्गड इथून 35 मजूर आपल्या घरी परतत असताना हा अपघात झाला. जिल्ह्याचे प्रभारी जिल्हाधिकारी अभिषेक चौधरी यांनी याबाबतची माहिती दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही या घटनेबद्दल शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख रुपये आणि गंभीर जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपये तर इतर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. कर्नाटकमध्ये बंगळुरू इथं वादळी पावसामुळे कुंपणाची भिंत कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यात 91.66% मतदान, दोनही टप्प्यात मिळून 92% अधिक मतदानाची नोंद. भारत न्यूझीलंड दरम्यानचा करार ऐतिहासिक असल्याचे न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्तोफर लक्सन यांचे गौरवोद्गार. महाराष्ट्राचं महत्वाकांक्षी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण जाहीर, 10,000 कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक, 1.5 लाख जणांना रोजगाराची अपेक्षा आणि मध्य प्रदेशात रस्ते अपघातात 15 मजुरांचा मृत्यू तर कर्नाटकात भिंत कोसळून 7 जण मृत्युमुखी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.